नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत ओमान व्यापार शिखर परिशद दोनूय देशां मदल्या द्विपक्षीय संबंधांक नवीन दिशा आनी गती दितले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. अरबी दर्याच्या पलतडी मांडवी आनी मस्कताक जोडपी इतिहासीक दर्या लायजाचे वारस आसात अशें तांणी म्हळें. मोदी हांणी आज मस्कतांत भारत ओमान व्यापार शिखर परिशदेंत उलयतना हें सांगलें.
मांडवी और मस्कत के बीच अरब सागर एक मजबूत ब्रिज बना है, एक ऐसा ब्रिज जिसने हमारे रिश्तों को मजबूत किया, कल्चर इकोनॉमी को ताकत दी. आज हम विश्वास के साथ कह सकते हैं कि समंदर की लहरें बदलती हैं, मौसम बदलते हैं, लेकिन भारत ओमान की दोस्ती हर मौसम में और मजबूत होती है और हर लहर के साथ नई ऊंचाई को छूती है.
ऋतु बदलू शकतात, भारत आणि ओमाना बदली इष्टागत काळानुसार अधिक मजबूत जाता. 70 वर्षांच्या राजनैतिक संबंधार उजवाड घालतना ताणी म्हळे की ही भागीदारी विश्वास आणि मैत्रीर बांधल्या आणि आता सामायिक वारशार रुजलेल्या समृद्ध भविष्याकडे पळयता.
भारत और ओमान के बिजनेस हमारे ट्रेड को रिप्रेजेंट करते हैं. आप उस विरासत के वारिस हैं जिसका सदियों का एक समृद्ध इतिहास रहा है. सभ्यता के आरंभ से ही हमारे पूर्वज एक दूसरे के साथ मैरिटाइम ट्रेड कर रहे थे.
शिखर परिषदेत उलयताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हांणी या दिसाक एक महत्वाचो खीण म्हणले. भारत आणि ओमान व्यापार आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करपाच्या उद्देशान व्यापक आर्थिक भागीदारी करार CEPAचेर ताणी सय केली. 2014 74 विमानतळावेल्यान उडान या प्रादेशीक हवाई संपर्क योजने अंतर्गत भारताचे विमानतळ जाळे आज 160 विमानतळार लक्षणीय रित्या विस्तारला. 2016 हवाई प्रवास परवडपी आणि सुलभ करपाक सेवा मिळूंक नाशिल्ल्या आणि वंचित क्षेत्रांक जोडपाक ही योजना सुरू केली. आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वरावेळार पुरवणी प्रश्नाक जाप दितना नागरी विमान येरादारी मंत्री राममोहन नायडू हांणी म्हळे की सरकारान उडान योजने अंतर्गत विदयामान हवाई पट्ट्यांक यशस्वीरित्या ऑपरेशनल एव्हिएशनात रुपांतरीत केला. सरकार या योजनेवरवी देशभरात विशेषतः ईशान्य आणि उत्तराखंड सारख्या राज्यांनी हेलिकॉप्टर ऑपरेशन्साक लेगीत समर्थन दिता असे नायडू हांणी म्हळे.
Ministry has always been very proactively working with the states in the construction. That is why in 2014 when we had 74 airports, now we have more than 160 airports in the country, because that approach is there from the government, especially after the Udaan scheme. We have looked into the existing airstrips which were from the pre-independence era also, and we have through the Udaan scheme converted these airstrips into operationalized airports.
Lok Sabhen Vikasit Bharat Rozgar Ani Upajivika Mission Gramin Khatir Hami विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 विचाराक आणि मंजुरी खातीर सादर केले. हो कायदो 20 वर्सां पोरणो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो 2005 सुवातेर येतलो. हे विधेयक विकसित भारत एट 2047 राष्ट्रीय दृष्टीकोनाकडे सुसंगत ग्रामीण विकास चौकट स्थापित करपाचो प्रयत्न करता. या विधेयकावेल्या चर्चेक जाप दितना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळे की ग्रामीण विकास हो तांच्या धोरणाचो गाबो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मनरेगा योजना योग्य आणि प्रभावी पद्धतीन राबयल्यात. मनरेगा अंतर्गत UPA सरकारान फक्त 2,13,000 कोटी रुपया खर्च केले, तर नरेंद्र मोदी सरकारान 8,53,000 कोटी रुपया परस चढ खर्च केला. बॅडमिंटनात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही दादल्यांची दोट्टी जोडी आज इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद शोहिबुल फिक्री हांचे आड खेळटा. चीनातल्या हांगझोऊ हांगा जावपी BWF वर्ल्ड टूर फायनल्सात उपांत्य फेरी गाठपाक ते उत्सुक आसात. भारतीय जोडीन तांच्या पहिल्या गट ब खेळात चीनच्या चांग वांग आणि वेई केंग लियांग हांचेर 12-21, 22-20, 21-14 असो रोमांचक विजय जोडून तांच्या मोहिमेची सुरवात केली. भारतीय हवामान खात्यान आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात खूप दाट धुके पडटले असो अदमास काढला. फुडले 2 दीस दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि ईशान्य भारतातल्या काय वाठारांनी सकाळच्या वेळार दाट धुके पडपाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगला. आज उत्तराखंड आणि अस्तंत मध्य प्रदेशात थंड दारा येतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तशेंच तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळ, माहे, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार जुव्याचेर वीज आणि वादळी वाऱ्या वांगडा गडगड येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.